आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. बेतलान इंडियन ऑयल कॉर्पोरेशनाच्या वाठारांत काल भारत उर्जा सप्तक परिशदेक सुरवात जाली. पेट्रोलियम आनी नॅचरल गॅस मंत्रालयान ह्या 4 दिसांच्या परिशदेचे आयोजन केला. परिशदेन जगभरांतल्यान उर्जा क्षेत्रांतले तज्ञ, धोरणकर्त्यान उर्जा क्षेत्रांतले उद्देजक सहभागी जाल्यात. परिशदेन उर्जा विकास, आंतरराष्ट्रीय तेल, आर्थिक सुरक्षा, शाश्वत उर्जा वाढ आदी विशयांचेर चर्चा जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हिडिओ संदेशावरवी परिशदेचे उक्तावण कार्यावळीत संबोधन केले.
एनर्जी वीक के इस नए एडिशन में गोवा में दुनिया के करीब 125 देशों के प्रतिनिधि जुटे हैं. आप एक एनर्जी सिक्योर और सस्टेनेबल फ्यूचर पर चर्चा करने भारत आए. साथियों, इंडिया एनर्जी वीक बहुत ही कम समय में डायलॉग और एक्शन का एक ग्लोबल प्लेटफॉर्म बनकर उभरा है. आज एनर्जी सेक्टर के लिए भारत बहुत बड़े अवसरों की धरती है. भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी है.
मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी भारत उर्जा सप्तक परिशदेच्या माध्यमांतल्यान उर्जा विकासाच्या मळार जागतिक व्यासपीठ उपलब्ध जाल्ल्याचें सांगून देशान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला उर्जा संशोधनाच्या मळार सतत प्रयत्न चालू आशिल्ल्याचें सांगले.
This is not only the proud moment for Goa, it is a meaningful responsibility. At this important moment, I would like to express a deep appreciation for the visionary leadership of Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, who consistently strengthened India's path towards the energy security, energy self-reliance and climate responsibility. Under his leadership, India has emerged as a global voice of solutions anchored capability, confidence and commitment. Our energy journey today reflects not only the nation's priority but also the clear international message. India will lead with the responsibility, innovations and inclusive growth.
गोय राज्य 5व्या निळ्या अर्थव्यवस्थेकडे वता आणि अशी आंतरराष्ट्रीय परिषद घडवून हाडल्यार राज्याक संसारिक मान्यता मेळटली असे मुख्यमंत्री सावंत हांनी सांगले.
India's progress towards the Viksit Bharat depends on the reliable energy power that is available, affordable and resilient. Goa fully share this national vision and committed to building a Viksit Goa supported by the sustainable development and future.
मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तुये हॉस्पिटल सुरू करपा विशीं खासा बसका घेतली. ह्या बसकेंत तांणी हॉस्पिटलाच्या स्थितीचो नियाळ घेतलो. ह्या वेळार गोंय वैजकी महाविद्यालयाचे सचीव, भौशीक भलायकी विभाग आनी भलायकी सेवा संचालनालयाचे अधिकारी हाजीर आशिल्ले. ह्या इस्पितळाची सध्याच्या सुविधेची मुळावी बांदावळ आनी उपलब्धतायेचो नियाळ घेतले उपरांत 2 फेब्रुवारीक ही सुविधा भौशीक वापरा खातीर सुरू करपाचो निर्णय ह्या बसकेन जाला. ह्या सुविधेचे नाव सरकारी इस्पितळ आनी संशोधन केंद्र तुये GMC लिंक अशे दवरपाचे आसा. नवी दिल्लीन लाल किल्ल्या सामकार आयोजित भारत पर्व 2026 उत्सवांत स्वतंत्रता का मंत्र वंदे मातरम ह्या संकल्पेवयलो गोंय राज्याचो चित्ररथ प्रदर्शित केलो. प्रजासत्ताक दीस उत्सवाचो भाग म्हणून भारत सरकाराच्या पर्यटन मंत्रालया वतीन भारताची संस्कृती, कला, खाणा जेवणा आणि आध्यात्मिक वारशाचेर भारत पर्व उत्सव आयोजित करतात. भारत पर्व उत्सव 31 जानेवारी 2026 मेरेन लोकां खातीर उक्तो आसतलो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखालच्या राज्य निवड समितीन चित्ररथाच्या आराखड्याची निवड केल्ली. गोयचो चित्ररथ तयार करपाचे काम नवी दिल्लीन राष्ट्रीय रंगशाळा शिबिरांत जाले. सुशांत खेडेकार हांच्या देखरेखी खाला कलाकारांनी चित्ररथ तयार करपाचे काम केले. चित्ररथाक दोतोर साईश देशपांडे हांचे संगीत लाभला. भारत पर्व उत्सवान हेर राज्यांत संघ प्रदेशांतल्या स्टॉल्सां सयत गोंय सरकाराच्या पर्यटन खात्यान राज्यांतल्या पर्यटनाक प्रोत्साहन दिवपा खातीर स्टॉल घाला. फाल्यां 29 जानेवारीक सागर सोसायटी ताळगांवा फिडरावयल्यान सकाळी 9 ते दनपारां 2 वरां मेरेन सागर सोसायटी आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण राज्यांत चडांत चड तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 22 ते 23 डिग्री सेल्सियस इतलें आसपाची शक्यताय आसा. कर्नल CK नायडू अंडर 23 एलिट क्रिकेट सर्तींतल्या अ गटांत गोंय पंगडाक बडोडा पंगडा कडल्यान 236 धांवड्यांनी हार घेवची पडली. सांगेच्या GCA मैदानाचेर ही मॅच जाली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरां.